स्तोत्र संहिता अध्याय 100। हे सर्व पृथ्वी परमेश्वरासाठी हर्षनाद करा, परमेश्वराची सेवा आनंदाने करा, त्याच्या सानिध्यात आनंदाने गाणी गात या। परमेश्वर हाच देव आहे हे जाणून घ्या। त्यानेच आम्हास निर्माण केले आणि आम्ही त्याचे आहोत। आपण त्याचे लोक आणि त्याच्या कुरणातील त्याचे मेंढरे आहोत। त्याचे उपकार स्तुती करत त्याच्या द्वारात आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा। त्याचे उपकार स्मरण करा आणि त्याच्या नावाला धन्यवाद द्या, कारण परमेश्वर चांगला आहे। त्याची दया सर्व काळ आहे आणि त्याची सत्यता पिढ्यान पिढ्या टिकणारी आहे।